आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठीच्या मुद्द्यावर एकजूट कायम राखण्याचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आवाहन. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात मराठीऐवजी सत्तेची लालसा दिसून आल्याची भाजपा आणि शिवसेनेची टीका. आषाढी एकादशीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपुरात दाखल. आरोग्य शिबीर, कृषी प्रदर्शनाचंही आयोजन. आणि तेंडुलकर अँडरसन कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे 400 अधिक धावांची आघाडी. मराठीच्या मुद्द्यावर राज्यातल्या सर्व नागरिकांनी पक्षीय मतभेद दूर करून एकत्र यावं असं आवाहन राज आणि उद्धव ठाकरे यांनी आज केलं. मुंबईत वरळीत झालेल्या विजय मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या भाषणानं या मेळाव्याला सुरुवात झाली. ते म्हणाले,
मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं.
राज्यातल्या जनतेला आधी भाषेवरून आणि नंतर जातीपातींमध्ये विभागण्याचा डाव असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमातून शिकले होते, मात्र त्यांच्या मराठीच्या प्रेमावर कुणालाही शंका घ्यायला जागा नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. भाषेचा अभिमान बाळगण्यासाठी कुठल्या भाषेत शिक्षण घेतलं हे महत्वाचं नाही, असंही ते म्हणाले. याचवेळी भाषेच्या मुद्द्यावरून उगाच मारहाण न करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाषणाच्या शेवटी त्यांनी मराठी, मराठी भाषा, मराठी माणूस या मुद्द्यावर तडजोड होणार नाही हे स्पष्ट केलं. त्यानंतर भाषणाला आलेल्या उद्धव ठाकरे यांनी भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे असं म्हणून सुरुवात केली.
पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो आनाजी पंतने दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी.
राजकारण्यांनी आतापर्यंत मराठी माणसांना वापरलं आणि फेकून दिलं. संकटात मराठी माणूस एकत्र येतो आणि संकट गेल्यावर एकमेकांशी भांडतो. यापुढे अशा डावांना बळी पडू नका असं म्हणत सर्व पक्षातल्या मराठी माणसांनी एकत्र यावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही, मात्र सक्तीच्या विरोधात आहोत. त्यामुळे कोणावर दादागिरी करणार नाही, पण दादागिरी केली तर ती सहन करणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठीची सक्ती केली, मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन केलं, या गोष्टी पुढे खोळंबल्या असा दावा त्यांनी केला. उद्धव आणि राज ठाकरे दोन्ही बाजूंनी व्यासपीठावर एकत्र दाखल झाले आणि उपस्थितांना अभिवादन केलं. तेव्हा उपस्थितांनी जल्लोष केला. या मेळाव्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, माकपचे अजित नवले, भाकपचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार, ठाकरे कुटुंबीय, मराठी चित्रपट सृष्टीतले अनेक नामवंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुमारे 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू व्यासपीठावर एकत्र आले असल्यानं राज्यभरातल्या नागरिकांनीही या मेळाव्याला गर्दी केली होती. विजयी मेळाव्यात मराठीऐवजी सरकार गेल्याचं दुःख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गेल्या 25 वर्षात मुंबई महापालिकेत सत्ता असताना ते काहीही करू शकले नाही, तरी त्यांना पुन्हा सत्ता हवी असल्याचं फडणवीस म्हणाले. दोन्ही भावांना एकत्र आणल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील.
ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यात मराठी भाषेच्या आडून द्वेष आणि आगपाखड दिसून आल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली.
या मेळाव्याच्या सुरुवातीला वाजलेल्या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा आपण मुख्यमंत्री असतानाच मिळाला, तसंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही महायुती सरकारनेच मिळवून दिल्याची आठवणही शिंदे यांनी यावेळी करून दिली. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले ही चांगली बाब असली तरी राजकीयदृष्ट्या त्यांचं मनोमिलन होईल का हे बघणं महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी एकादशी सोहळा उद्या साजरा होणार आहे. यानिमित्तानं उद्या पहाटे विठ्ठल रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. या सोहळ्यासाठी हरिनामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर वाखरी इथं अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर दाखल झाल्या आहेत. भाविकांना विठ्ठलाच्या भेटीची आतुरता लागली असून पंढरपुरात 5 लाखांपेक्षा जास्त वारकरी दाखल झाले आहेत. पंढरपुरात नगर प्रदक्षिणा मार्ग नामदेव पायरी विठ्ठल मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला आहे. मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीनं भाविकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं सुरू करण्यात आली आहेत. तसंच उपजिल्हा रुग्णालय नगरपालिका प्राथमिक उपचार केंद्रातून सेवा देण्याचं काम सुरू आहे. चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या जीवितांची काळजी घेण्यासाठी जीवरक्षक बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळानं 5,500 जादा बसगाड्यांचं नियोजन केलं आहे. राज्यात कृषी क्षेत्रात दरवर्षी 5,000 कोटी याप्रमाणे येत्या 5 वर्षात 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. नानाजी देशमुख योजनेच्या माध्यमातून गावात संपूर्ण कृषी व्यवस्थापन करून लहानात लहान शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंढरपुरात कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. कृषी प्रदर्शनानंतर माती परीक्षणातून कापणीपर्यंतच्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्यानं या प्रदर्शनाचं महत्व अधिक असल्याचं ते म्हणाले. शिक्षण क्षेत्रातल्या बहुमल योगदानाबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकिर्दही मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्य कारकिर्दीला 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईतल्या शासकीय विधी महाविद्यालयात सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते आज स्मृतीपटलाचं अनावरण झालं त्यावेळी ते बोलत होते. भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या 6 पदरीकरणाचं काम पुढील 4 महिन्यात सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज भंडारा इथं केली. राष्ट्रीय महामार्ग 53 वरील भंडारा बायपास तसंच मौदा वाय जंक्शन इथल्या 6 पदरी उड्डाणपुळाचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. अँडरसन तेंडुलकर चषक क्रिकेट स्पर्धेतल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातल्या दुसऱ्या डावात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 4 गडीबाद 245 धावा झाल्या आहेत. त्यामुळे भारताकडे एकूण 425 धावांची आघाडी घेतली आहे. के एल राहुल आणि ऋषभ पंत वेगवान अर्धशतक करून बाद झाले. पहिल्या डावात द्विशतक ठोकणारा कर्णधार शुभमन गिल रवींद्र जडेजासह सध्या खेळतो आहे. इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅमच्या एक्बॅन्स्टन मैदानावर हा सामना सुरू आहे. पहिल्या डावाअखेर भारताकडे 180 धावांची आघाडी होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक डोणगावकर यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात तसंच नाशिक कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुण्याच्या घाट परिसरात पुढचे 2 दिवस अति जोरदार पावसाची शक्यता असून या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठीच्या मुद्द्यावर एकजूट कायम राखण्याचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आवाहन. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात मराठीऐवजी सत्तेची लालसा दिसून आल्याची भाजपा आणि शिवसेनेची टीका. आषाढी एकादशीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपुरात दाखल. आरोग्य शिबिर कृषी प्रदर्शनाचंही आयोजन. आणि तेंडुलकर अँडरसन कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे 400 हून अधिक धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.